डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 साली महाडात चवदार तळ्याच्या काठी ऐतिहासिक क्रांती घडवली. पाणी ही निसर्गाची देणगी असून या देशातले सनातनी लोक अस्पृश्य समाजाला आपल्या हक्कापासून दूर का ठेवतात. या पृथ्वी तलावर असणाऱ्या सर्व मानवांचा यावर अधिकार आहे, तो मी त्यांना मिळवून देणारच.
पाऊल पुढचे पुढे टाकणार आहे मी, पाणी चौदार तळ्याचे टाकणार आहे मी, पाणी चौदार तळ्याचे टाकणार आहे मी. पाण्यासाठी हे जीव तर मरती, पाण्यासाठी हे जीव तर मरती, जीव जीवाला काहे छळती. स्पर्श करून पाणी हे पिणार आहे मी, समान हक मानवाला देणार आहे मी. पाऊल पुढचे पुढे टाकणार आहे मी, पाणी चौदार तळ्याचे टाकणार आहे मी, पाणी चौदार तळ्याचे टाकणार आहे मी. पाणी निसर्गाची हो देणगी, पाणी निसर्गाची हो देणगी, माणूस माणसाचा पाण्यात पाही, नाते एक जीवांचे जडणार आहे मी, सत्यासाठी या काठी लढणार आहे मी. पाऊल पुढचे पुढे टाकणार आहे मी, पाणी चौदार तळ्याचे टाकणार आहे मी, पाणी चौदार तळ्याचे टाकणार आहे मी. सत्याग्रह हा चौदार तळ्याचा, सत्याग्रह हा चौदार तळ्याचा, मानवी हक्काचा हा सत्याचा, दुष्टरूढीवर तुटून पडणार आहे मी, परिवर्तन हे माणसात घडवणार आहे मी. पाऊल पुढचे पुढे टाकणार आहे मी, पाणी चौदार तळ्याचे टाकणार आहे मी, पाणी चौदार तळ्याचे टाकणार आहे मी. पाऊल पुढचे पुढे टाकणार आहे मी, पाणी चौदार तळ्याचे टाकणार आहे मी, पाणी चौदार तळ्या.